प्रार्थनेसाठी डोळे बंद करा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभुयेशू, धन्यवाद प्रभुयेशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या क्षणाला प्रभुयेशूचा स्पर्श तुम्हाला हो, प्रभूचा स्पर्श हो. टच टच प्रभुयेशूच्या नावाने तुमच्या शरीरातला आजार नष्ट हो, तुमच्या शरीरातल्या सगळ्या वेदना प्रभूच्या सामर्थ्याने नष्ट होत, तुमच्या जीवनातली दुःख निघून जाऊत, तुमच्या जीवनातल्या समस्या निघून जाऊत. प्रभूची महान शांती तुमच्या हृदयात येऊ. धन्यवाद प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमीन.